आकाशवाणी पूजा दीक्षित आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशभरात 3 नवे फौजदारी कायदे लागू। राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल धन्यवाद प्रस्तावावर लोकसभा आणि राज्यसभेत चर्चा सुरू। राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेत सुधारणांसाठी सूचना आणि प्रतिक्रिया पाठवण्याचं विद्यार्थी आणि पालकांना आवाहन। आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत 4 सुवर्ण 2 रौप्य आणि 2 कांस्य पदक जिंकत भारत अव्वल स्थानावर। आणि उत्तराखंड आसाम आणि मेघालयमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा इशारा। आता सविस्तर बातम्या। भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे 3 नवे कायदे कालपासून देशभरात लागू झाले आहेत। या नव्या फौजदारी कायद्यांमध्ये शिक्षेऐवजी न्यायाला प्राधान्य दिलं आहे। या कायद्यांमुळे देशात सर्वात आधुनिक न्यायप्रणाली लागू होईल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला। ते म्हणाले,
आजादी के इतने सालों के बाद ये कानून में बदलाव हुआ है जो एक बहुत बड़ा परिचायक है हमारे संविधान के स्पिरिट का कि ये तीनों कानूनों के पूर्ण स्पिरिट के साथ देश भर में लागू होने के बाद ये कानून सबसे आधुनिक न्याय प्रणाली का सर्जन करेंगे। टेक्नोलॉजी को हमने न केवल अपनाया है, आने वाले 50 सालों तक टेक्नोलॉजी में जो भी अनुसंधान होने की संभावनाएं हैं ये सबको कानून के अंदर हमने व्याख्या के तौर पर समाहित किया है, जिससे आने वाले समय में भी जो अनुसंधान होंगे वो व्याख्यायित किए गए हैं। ये विश्व की सबसे आधुनिक न्याय प्रणाली बनेगी, इसका मुझे विश्वास है।
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या संयुक्त सत्राला उद्देशून केलेल्या अभिभाषणाबद्दल धन्यवाद प्रस्तावावर काल लोकसभा आणि राज्यसभेत चर्चा झाली। भारतीय जनता पक्षाचे सदस्य अनुराग ठाकूर यांनी सरकारनं गेल्या 10 वर्षांमध्ये उचललेल्या विविध पावलांचं कौतुक केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांच्या कल्याणासाठी आणि देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी अनेक योजना राबवल्याचं त्यांनी नमूद केलं। 25 कोटी नागरिक दारिद्र्य रेषेच्या वर आले असून पीएम गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य पुरवण्यात आल्याचं ते म्हणाले। संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात भारताचा क्रमांक निच्चांकी होता, मात्र आता भारताची अर्थव्यवस्था पहिल्या 5 असून लवकरच ती 3 क्रमांकावर जाईल असंही त्यांनी नमूद केलं। विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नीट परीक्षेची रचना गरिबांसाठी नसून श्रीमंतांसाठी असल्याचा आरोप केला। या परीक्षेतल्या गैरप्रकारांबाबत विरोधी पक्षांना पूर्ण दिवस चर्चा हवी असल्याचं ते म्हणाले। भाषणादरम्यान त्यांनी एका विशिष्ट समाजाबाबत केलेल्या टिप्पणीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आक्षेप घेतला। विशिष्ट समुदायाला हिंसक म्हणणं हा मुद्दा गंभीर असल्याचं पंतप्रधान म्हणाले। राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी अमित शहा यांनी केली। संसद सदस्यांनी सभागृहाचं पावित्र्य राखावं असं सभापती ओम बिर्ला म्हणाले। त्यानंतर राहुल गांधी यांनी आपलं विधान विशिष्ट समुदायासाठी नसून ते भाजपासाठी होतं असं स्पष्टीकरण दिलं। कर्तव्य बजावताना अग्निवीराला वीरमरण आल्यास त्याला शहीदाचा दर्जा मिळत नाही असा आरोप राहुल गांधी यांनी केला। त्याला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आक्षेप घेतला। राहुल गांधी सभागृहाची दिशाभूल करत आहेत असं ते म्हणाले आणि वीरमरण आल्यास अग्निवीराच्या कुटुंबाला 1 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य केलं जात असल्याची माहिती त्यांनी दिली। राहुल गांधी यांनी खरी माहिती मांडावी असं अमित शहा म्हणाले। राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणात दिशा आणि दूरदृष्टीचा अभाव होता अशी टीका केली। संसद भवन संकुलातील महात्मा गांधी, डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे हलवण्याच्या निर्णयाला त्यांनी आक्षेप घेतला। संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी हे पुतळे चांगल्या जागी ठेवण्यात आले आहेत जिथं लोक भेट देऊन आदरांजली वाहू शकतील असं स्पष्ट केलं। तृणमूल काँग्रेसचे जवाहर सरकार यांनी केंद्र सरकारनं पश्चिम बंगालच्या शेतकऱ्यांसाठीचे 23,000 कोटी रुपये अडवून ठेवल्याचा आरोप केला। विरोधी नेत्यांना कोणत्याही पुराव्याशिवाय तुरुंगात पाठवलं जात असल्याची टीका आम आदमी पक्षाचे संजय सिंह यांनी केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 10 वर्षांचा कार्यकाळ ईशान्येसाठी सुवर्णकाळ असल्याचं आसाम गण परिषदेचे सदस्य वीरेंद्र प्रसाद बसिया म्हणाले। दरम्यान राहुल गांधी यांनी विशिष्ट समुदायाला उद्देशून केलेल्या वक्तव्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या आहेत असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल संध्याकाळी पत्रकार परिषदेत सांगितलं। अग्निवीर योजनेबाबतही राहुल गांधी यांनी चुकीची माहिती दिल्याची टीका त्यांनी केली. राहुल गांधी यांच्यावर अध्यक्षांनी कारवाई करावी अशी मागणी किरेन रिजिजू यांनी या पत्रकार परिषदेत केली. केंद्रीय आरोग्यमंत्री आणि भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनीही राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी समाज माध्यमांवरच्या संदेशांमध्ये केली आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी विधेयक आणणार असल्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिलं. राज्यातल्या पेपरफुटीच्या संदर्भात विविध सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना ते उत्तर देत होते. महायुती सरकारच्या काळात भरती होणाऱ्या 1,00,000 पदांपैकी 56,000 अधिक उमेदवारांना नियुक्तीपत्र दिली आहे. 20,000 पदांच्या भरतीची सर्व प्रक्रिया झाली असून त्यांना लवकरच नियुक्तीपत्र दिली जातील असंही फडणवीस म्हणाले. आणखी 31,000 अधिक पदांची भरती सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेत सुधारणांसाठी सरकारनं विद्यार्थी आणि पालकांकडून सूचना आणि प्रतिक्रिया मागवल्या आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं समाज माध्यमांवरच्या संदेशात याबाबत माहिती दिली आहे. डॉ के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या महिन्याच्या 7 तारखेपर्यंत परीक्षेच्या प्रक्रियेत सुधारणा, डेटा सुरक्षेबाबतचे नियम, परीक्षा यंत्रणेची कार्यपद्धती या गोष्टींवर विद्यार्थी आणि पालक त्यांची मतं व्यक्त करू शकतात असं त्यात नमूद करण्यात आलं आहे. हंगेरीला 6 महिन्यांसाठी युरोपीय महासंघाचं अध्यक्षपद मिळालं आहे. आपल्या देशाच्या अध्यक्षपदाच्या काळात या महासंघाची स्पर्धात्मकता वाढवणं, संरक्षण धोरण बळकट करणं, बेकायदा स्थलांतर रोखणं आदी गोष्टींना प्राधान्य राहील असं हंगेरीचे युरोपीय महासंघ मंत्री जनोस बोका यांनी सांगितलं. केंद्रीय लोकसेवा आयोगानं नागरी सेवा पूर्वपरीक्षा 2024चे निकाल काल जाहीर केले. जे उमेदवार पात्र ठरले आहेत त्यांना मुख्य परीक्षेसाठी पुन्हा एकदा तपशीलवार अर्ज करावे लागणार आहेत. आयोगाच्या वेबसाईटवर याबाबतचे तपशील आणि मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात येणार आहेत. झिम्बाब्वे विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेसाठी भारतीय पुरुष संघ सज्ज झाला आहे. येत्या 6 ते 14 जुलै दरम्यान ही 5 सामन्यांची मालिका झिम्बाब्वेमधल्या हरारे इथं होणार आहे. या स्पर्धेसाठी शुभमन गिल भारतीय संघाचं कर्णधारपद भूषवणार आहे. भारतीय संघात ध्रुव जुरेल, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई आदी खेळाडूंचा समावेश आहे. दरम्यान या स्पर्धेसाठी भारतीय संघासोबत व्हीव्हीएस लक्ष्मण जाणार असून संघासाठीचे नवीन प्रशिक्षक श्रीलंका मालिकेपासून रुजू होतील. जॉर्डनमध्ये झालेल्या 23 वर्षांखालील आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं अव्वल स्थान पटकावलं आहे. या स्पर्धेतली आतापर्यंतची भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. भारतीय कुस्तीपटूंनी फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये 4 सुवर्ण, 2 रौप्य आणि 2 कांस्य पदकांसह एकूण 8 पदकं जिंकली. 70 किलो गटात अभिमन्यू, 92 किलो वजनी गटात जॉयंटी कुमारनं, 97 किलो वजनी गटात साहिल जगलान यानं आणि 125 किलो वजनी गटात अनिरुद्ध कुमार या कुस्तीपटूंनी सुवर्णपदक पटकावलं, तर 65 किलो वजनी गटामध्ये रोहित आणि 74 किलो वजनी गटात जयदीपनं रौप्यपदक जिंकलं. तसंच 57 किलो वजनी गटात शुभम आणि 79 किलो वजनी गटात अमितनं कांस्यपदक मिळवलं. या स्पर्धेत कझाकिस्ताननं दुसरा तर कार्गिस्ताननं तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवलं. उत्तराखंड, आसाम आणि मेघालयमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्यानं जारी केला आहे. हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि बिहारसह उत्तर भारतातल्या विविध भागात पुढील 3 ते 4 दिवस मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. गुजरात आणि पश्चिम किनारपट्टीवरही अशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. पुढील 2 ते 3 दिवसात राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या उर्वरित भागांमध्ये नैऋत्य मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी परिस्थिती अनुकूल आहे. भारतीय हवामान विभागाच्या मासिक अंदाजानुसार जुलै महिन्यात संपूर्ण देशभरात पाऊस सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. ईशान्य भारतातील अनेक भाग आणि वायव्य, पूर्व आणि आग्नेय द्वीपकल्पीय परिसरातील काही भाग वगळता देशातील बहुतेक भागांमध्ये सरासरी ते सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशभरात 3 नवे फौजदारी कायदे लागू. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल धन्यवाद प्रस्तावावर लोकसभा आणि राज्यसभेत चर्चा सुरू. राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेत सुधारणांसाठी सूचना आणि प्रतिक्रिया पाठवण्याचं विद्यार्थी आणि पालकांना आवाहन. आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत 4 सुवर्ण, 2 रौप्य आणि 2 कांस्य पदकं जिंकत भारत अव्वल स्थानावर. आणि उत्तराखंड, आसाम आणि मेघालयमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.